पहिले इतिहास अध्याय 2 ही इस्रायलाचे पुत्र असे, रौबेन, शिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार, जबलून, दान, योसेफ, बन्यामीन, नफ्ताली, गाद व आशेर, एर, ओनान व शेला हे यहुदाचे पुत्र, बतशुआ या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहुदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाईट होता, त्यामुळे एरला त्याने मारून टाकले. यहुदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहुदाचे हे 5 पुत्र होते. हेस्रोन आणि हामूल हे पेरेसचे पुत्र होते. जेरहला 5 पुत्र होते, ते म्हणजे जिमरी, एथान, होमान, कलकोल व दारा. जिमरीचा पुत्र कर्मी, कर्मीचा पुत्र आखार. त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध केला आणि इस्रायलांवर संकट आणले. एथानाचा पुत्र अजर्या होता. यरहमेल, राम आणि कलुबाय हे एस्रोनाचे पुत्र होते. अम्मीनादाब हा रामाचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनाचा पिता. नहशोन हा यहुदाच्या लोकांचा नेता होता. नहशोनचा पुत्र सलमा. बवाज हा सलमाचा पुत्र. बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला. इशायास ज्येष्ठ पुत्र अलियाब, दुसरा अबिनादाब आणि तिसरा शिमा, चौथा नथनेल, पाचवा रद्दाय, सहावा ओसेम, सातवा दावीद यांचा पिता झाला. सरुआ आणि अबिगईल या त्यांच्या बहिणी. अभिषय, यवाब आणि असायल हे तिघे सरुएचे पुत्र होते. अमासाची आई अबिगईल व अमासाचे पिता यथेर हे इश्मायली होते. हेस्रोनाचा पुत्र कालेब. यरियोथाची कन्या अजुबा ही कालेबाची पत्नी. या दोघांना पुत्र झाले. यशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजुबाचे पुत्र. अजुबा मेल्यानंतर कालेबने एफ्रात हिच्याशी लग्न केले. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हूर. हूरचा पुत्र उरी. उरीचा पुत्र बसालेल. नंतर हेस्रोनाने वयाच्या 60व्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता. त्याच्यापासून तिला सगूब झाला. सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात 23 नगरे होती, पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनात यांची शहरे, त्याचप्रमाणे आसपासची 60 शहरे घेतली. ती सर्व गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती. हेस्रोन हा कालेब एफ्रात येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबिया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अशूर हा झाला. यरहमेल हा हेस्रोनाचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहिया ही यरहमेलची पुत्र होती. यरहमेलला दुसरी पत्नी होती. तिचे नाव अटारा. ती ओनामाची आई होती. यरहमेलचा प्रथम जन्मलेला पुत्र राम. याचे पुत्र मास, यामिन आणि एकर हे होत. शम्मय व यादा हे ओनामाचे पुत्र. नादाब आणि अभिशूर हे शमयाचे पुत्र. अभिशूराच्या पत्नीचे नाव अबिहाईल. त्यांना अहबान आणि मोलीद हे 2 पुत्र झाले. सलेद आणि अप्पईम हे नादाबचे पुत्र. यापैकी सलेद पुत्र न होताच मेला. अप्पईमचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानाचा पुत्र अहलय. शमयाचा भाऊ यादा. याला येथेर आणि योनाथान हे 2 पुत्र होते. येथेर पुत्र न होताच मेला. पेलेथ आणि जाजा हे योनाथानाचे पुत्र. ही यरहमेलची वंशावळ होती. शेशानाला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेषांकडे मिसरचा एक नोकर होता, त्याचे नाव यरहा. शेषांने आपली कन्या, आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला. अत्ताय नाथानाचा पिता झाला आणि नाथान जाबादाचा पिता झाला. जाबाद एफलालचा पिता झाला. एफलाल हा ओबेदचा पिता झाला. ओबेद येहूचा पिता झाला. येहू अजऱ्याचा पिता झाला. अजऱ्या हेलसचा पिता झाला आणि हेलस एलासाचा पिता झाला. एलास सिस्मायाचा पिता झाला. सिस्माय शल्लूमचा पिता झाला. शल्लूम यकम्याचा पिता झाला. यकम्या अलिशामाचा पिता झाला. यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन. कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे पुत्र. शमाने रहम याला जन्म दिला. रहमाचा पुत्र यकर्म. रेकेमाचा पुत्र शम्मय. शमयाचा पुत्र मावोन. मावोन हा बेतसूरचा पिता. कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हरान, मूसा, गाजेज हे पुत्र झाले. हरान हा गाजेजचा पिता. रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ पुत्र हे यहदायचे पुत्र. माका ही कालेबची उपपत्नी. हिला शेबेर आणि तिरहना हे पुत्र झाली. तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखमेना व गिबा यांचा पिता. शवा हेही तिला झाले. अक्सा ही कालेबची कन्या. ही कालेबची वंशावळ होती. इफ्रातेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्यात यारिमाचा पिता शोबाल. बेतलेहेमचा पिता सलमा आणि बेत गेदेराचा पिता हरेफ. किर्यात यारिमचा पिता शोबाल याचे वंशज हरोवे. मनुहोथमधील अर्धे लोक आणि किर्यात यारिममधील घराणे इथ्री, पुथी, शुमाथी आणि मिश्राई हे ते होत. त्यापैकी मिश्राईमपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले. सलमाचे वंशज बेतलेहेम व नटोफाती, अटरोथ, बेथ यवाब, अर्धे मानहतकर आणि सारे लोक. शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मत याच्या वंशातले केनी लोक होते.